सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। या वर्षीच्या गुरुस्तवनाला आजपासून सुरुवात होत आहे। नाथ संप्रदाय आदिनाथांपासून सुरू झालेला असल्यामुळे गुरुस्तवनाची सुरुवात आपण आदिनाथांच्या प्रार्थनेने करू। सद्भक्त अमृता कुलकर्णी प्रार्थना म्हणेल, आपण सर्वजण ती शांतपणे ऐकू। आषाढ महिना आला की वेर लागतात गुरुपौर्णिमेचे। सर्व सृष्टी पावसात छिंब भिजून गेलेली असते, नूतन नवीन हिरवीगार भासते। याच पावसाळ्यात येते गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंच्या आठवणीत शिष्य देखील छिंब भिजून जातो। सद्गुरूंचं प्रेम शिष्य नेहमीच अनुभवत असतो, परंतु गुरुपौर्णिमेच्या योगाने ते प्रेम त्याला आठवणींच्या रूपाने परत अनुभवायला मिळते। माझी जनार्दन माऊली प्रेम पान्हा पान्हा इली, तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी। असं म्हणून एकनाथ महाराजांनी सद्गुरूंना माऊलीची उपमा दिली आहे। खरंच किती योग्य उपमा आहे नाही? आपल्या आयुष्याचं ध्येय आत्मप्राप्ती आहे हे सांगणारे स्वामीजी, या ध्येयापर्यंत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकायला शिकवणारेही स्वामीजी, या मार्गात शिष्याला त्याचे बोट धरून पुढे नेणारेही स्वामीजी, या मार्गात येणाऱ्या अडचणींना सामोरे जायला शिकवणारेही स्वामीजीच, अशा सद्गुरूंचे काय व कसे वर्णन करणार। परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी आत्मबोधाचा वाटा या ग्रंथात सद्गुरूंविषयी म्हटले आहे। ही सद्गुरु माऊली जेव्हा एखाद्या जीवाचा अंगीकार करते तेव्हा त्याच्या परमकल्याणासाठी अविरत कष्ट घेते। त्याची वाटचाल योग्य चालू आहे ना हे बारकाईने निरीक्षण करत असते। पुढे एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, आपल्या श्रांत मनाला विश्रांती सद्गुरूंच्या चरणकमलांशीच मिळणार आहे। किती खरे आहे ना हे। बाहेरच्या जगात आपले मन सुखदुःखाने पोळलेले असते, सद्गुरु मात्र या मनावर प्रेमाने फुंकर घालतात। सद्गुरूंपाशीची शांती, त्यांचे प्रेमळ शब्द किती दिलासा देऊन जातात। अशा सद्गुरूंच्या सहवासात थकलेले शिणलेले मन निश्चिंत व्हायला लागते आणि म्हणूनच अशा सद्गुरूंचे स्तवन करण्यात एक कृतार्थता वाटते। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या सद्गुरूंचे रसाळ वर्णन केले आहे। त्यावरूनच ज्ञानोबांचा आपल्या सद्गुरूंप्रती किती उत्कट भाव होता हे दिसून येते। हाच भाव पुढे नाथ संप्रदायात चालत आला आहे। स्वामी स्वरूपानंदांना तर प्रतिज्ञानेश्वर असेच म्हणतात। स्वामी माधवनाथांचे आयुष्य देखील ज्ञानेश्वरीमुळे झाले होते। ज्ञानेश्वरीचा गोडवा इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वामी माधवनाथांनी सतत 40 वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली। मला स्वामी माधवनाथांना पाहिल्याचे आठवत नाही, परंतु स्वामी मकरंदनाथांच्या आत्मबोधाचा वाटा या ग्रंथात स्वामीजींनी केलेल्या स्वामी माधवनाथांच्या वर्णनाने एका क्षणात स्वामी माधवनाथ कसे असतील हे डोळ्यासमोर येते। स्वामीजी म्हणतात, स्वामीजी हे भवदुःख नाहीसे करणारे जादूगार होते। भवदुःख नाहीसे करताना व्यक्तित्व शून्य झालेले, केवळ स्वरूप बोधाने उरलेले साक्षात्कारी संत। स्वामीजींचे एका शब्दात वर्णन करायचे म्हणजे मूर्तिमंत प्रेम। स्वामीजींच्या सर्वांगातून प्रेम पाझरत असे। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। हे वाचल्यावर लक्षात येते की स्वामीजींकडे इतके साधक का बरं आकृष्ट झाले असतील ते। पूर्वी मला वाटायचे की मी वयाने जरा मोठी असते तर मला देखील स्वामी माधवनाथ कसे होते हे पाहायला मिळाले असते, पण स्वामी मकरंदनाथांचे चरित्र वाचताना असे लक्षात आले की स्वामी मकरंदनाथ व स्वामी माधवनाथ इतके एकरूप झाले आहेत की जसे स्वामी मकरंदनाथ आहेत तसेच स्वामी माधवनाथ देखील असतील। तीच प्रेमळ नजर, तीच सद्गुरूंप्रतीची शरणागती, तीच अलिप्तता, त्याच प्रकारची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने, सुशिक्षित तरुणांना आकृष्ट करणारे तेच व्यक्तिमत्व। या गुरुपौर्णिमेच्या दिवसात आठवण येते ती म्हणजे मातोश्री सरलाजींची। किती सेवा केली सरलाजींनी स्वामीजींची। एवढेच नव्हे तर सर्व साधक विश्वाच्या मातोश्रीच बनून राहिल्या होत्या। खूप साधकांच्या आठवणींमधून व स्वामी माधवनाथांच्या चरित्रातून सरलाजींनी सर्वांवर केलेले प्रेम काय व कसे होते याची कल्पना येते। पण सरलाजींची उणीव भरून काढायला आपल्यामध्ये मातोश्री मधुरातही आहे। मधुरा मावशींकडे पाहून सरलाजी कशा असतील याची कल्पना येते। तोच उत्साह, तेच प्रेम, तीच सोशिकता, सद्गुरूंप्रतीची तीच श्रद्धा, तोच साधेपणा, एवढेच काय तर वाढदिवसाची तारीख देखील एकच। मधुरा मावशींकडील व सरलाजींकडील सर्व गुण माझ्यात अंशतः तरी यावे असे वाटते। आता आपण या वर्षीच्या गुरुस्तवनाची सुरुवात सद्भक्त हेमा पुरोहित यांच्यापासून करूयात। हेमा मावशी म्हणले की अभंग सेवा करणाऱ्या हेमा मावशीच आपल्या डोळ्यासमोर येतात, पण आज त्या आपल्या गुरूंचे स्तवन करणार आहेत। स्वामी माधवनाथजी व स्वामी मकरंदनाथजी या दोघांचाही जवळचा सहवास प्रेम हेमा मावशींना मिळाले। हेमा मावशींचं वैशिष्ट्य असे की ज्या श्रद्धेने सातत्याने त्या स्वामी माधवनाथजींकडे जात असत त्याच श्रद्धेने सातत्याने त्या स्वामी मकरंदनाथांकडे देखील येतात। आता आपण त्यांचे गुरुस्तवन ऐकू।
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मी परमपूज्य स्वामीजींचं प्रेम गुण व कार्य या अंगाने स्तवन करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वामीजींचे आपल्या आयुष्यात सद्गुरु म्हणून आगमन होणे, त्यांनी आपल्याला अनुग्रह देऊन उपकृत करणे, आपल्या प्रेमाचा वर्षाव करणे, आपल्याला त्यांनी त्यांचं मिळणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची भाग्याची व अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व गोष्टींपुढे इतर जीवन कपदार्थ आहे. खरंच स्वामीजींचा अनुग्रह लाभला आणि आपलं जीवन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. रडत कुडत असलेलं जीवन आनंदाच्या वाटेवरून चालू लागलं. उन्नत जीवनाकडे वाटचाल होऊ लागली. जीवन कसं असावं, ते कसं जगावं याचा मूलमंत्र स्वामीजींनी जणू आपल्याला दिला. परमार्थ मार्ग त्यांच्यामुळेच आपल्याला समजला. त्यांनी दिलेली साधना आपण करू लागलो आणि आपल्याला उत्तुंग जीवनाची दिशा सापडली. त्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लाभला. जीवन हे सुखदुःख मिश्रितच असणार, पण त्यातून आपण कसं अलिप्त राहायचं, कसं उत्तम प्रामाणिक राहायचं, त्यांनी त्यांच्या प्रवचनांद्वारे सत्संग प्रश्नोत्तरांद्वारे सांगितलं. कठीण प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाण्यास शिकवलं. वारंवार उत्तम उपदेशात्मक गोष्टी सांगून आपलं आचरण शुद्ध व चोख असावं हे सांगितलं. आपल्याकडून वाईट गोष्टी घडू नये, आपण सर्वांशी प्रेमाने आदराने नम्रतेने वागावे अशी त्यांनी शिकवण दिली. यामुळे साहजिकच जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. जीवनात एक आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्या जीवनात परमेश्वर, सद्गुरु, परमार्थ, साधना, उत्तम आचार विचार, शुद्ध निर्मळ मन यांची हळूहळू दृढता होऊ लागली. आपल्यातील त्या सद्गुरु तत्वाचा थोडासा तरी अनुभव आपल्याला येऊ लागला. ते उदयाला आलं, त्यामुळे एक मोठा मानसिक आधार लाभला आणि खरंच आपण स्वामींचे केंद्राचे कसे होऊन गेलो, आपल्या नकळत आपलं जीवन कसं बहरलं फुललं ते समजलंच नाही. ही सारी स्वामीजींच्या फक्त प्रेमाची कृपेची किमया आहे. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम परमात्मा. त्यामुळे त्यांच्या सहवासात सहजच आपल्याला शांती, समाधान, आनंदाचा अनुभव येत असे. त्यांच्या सर्वांगातून प्रेम ज्ञान साकवत होत. आजही सतत असणाऱ्या त्यांच्या आठवणीनं देखील आपलं जीवन फुललेलं आनंदी त्यामुळेच असतं. त्यांच्यामुळेच प्रेमळ केंद्र परिवार लाभलाय. स्वामीजींनी सर्वांवर प्रेम करायला शिकवलं. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे व्यक्ती घडवणं हे होय. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. तिला तिचं आयुष्य सुखासमाधानात जगण्याचा अधिकार आहे. जीवनात आत्मा परमात्मा प्राप्ती करून घेणं हे जीवनाचं ध्येय आहे आणि त्यासाठी शुद्ध परमार्थाचं आचरण असावं. यासाठी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकोबांचा गाथा आदी अद्वैत ग्रंथांचं श्रवण, मनन, वाचन, चिंतन असावं व मुख्यतः आपलं आचरण असावं असं ते सांगत. साधना करणारे पुष्कळ असतात, पण आचरण करणारे विरळ असतात, म्हणून त्यांच्या आचरणावरच विशेष भर होता. केंद्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वामीजी प्रेम देत, तिच्यातील कलागुणांना ओळखून त्यांना वाव देऊन व्यक्तीला केंद्रात स्थिर करील, तिच्यावर पूर्ण विश्वास टाकील, केंद्राच्या कार्यासाठी तिला उद्युक्त करेल. सकाळपासून रात्री झोपेपर्यंतचे आपले रोजचे आचरण कसे असावे याचाच परिपाठ ते रोजच केंद्रात देत होते. त्यांनी व मातोश्री सरलापेंनी साधकांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतले. साधक विश्वासे ते मायबापच होते. सरलापे एकमेव श्रोत्यापासून आज स्वामींचे श्रोते, भक्त, अनुग्रहित, साधक हजारोंच्या संख्येत आहेत आणि कुटुंबाच्या कुटुंब स्वामीने आपल्याशी केली, सन्मार्गाला लावली. स्त्रियांच्या बाबतीत स्वामीजींना विशेष कळवळा होता. त्यांची दुःखे त्यांनी अतिशय जवळून पाहिलेली आहेत. खरं तर स्त्री म्हणजे प्रेम, वात्सल्य, ममता यांची मूर्ती, पण तिला संसारात कमी लेखलं जातं. कारण नसताना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. तिचा छळ होतो हे सारं त्यांना आवडत नव्हतं. तिलाही संसारात, समाजात मान प्रतिष्ठा असावी, तिला स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने, आनंदाने जीवन जगता यावं हीच त्यांची तळमळ होती. तिने रडत कुडत राहणं त्यांना आवडत नव्हतं आणि म्हणूनच मातोश्री सरलापेंच्या सहाय्याने त्यांनी स्त्रियांना साधनेला प्रवृत्त केलं. त्यांची सुखदुःख समजून घेतली, त्यांना प्रेम, आधार, दिलासा दिला आणि त्या स्वतःच्या पायावर, आत्मिक बळावर कशा उभ्या राहतील यासाठी कष्ट घेतले. नोकरी करणे, सेव्हिंग करणे, उद्योगधंदा करणे, आपले सारे व्यवहार प्रामाणिकपणे करणे अशा गोष्टी त्यांनी त्यांना करायला लावल्या. आज केंद्रातील बहुधा साऱ्या स्त्रिया पूर्ण आत्मविश्वासाने आपलं जीवन आनंदाने जगत आहेत. सर्वत्र तोच परमात्मा भरून असून आपणही तोच आहोत ही परमार्थाची खरी शिकवण त्यांनी आपल्यात रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाच बोध आपल्या अंतर्यामी दृढ व्हावा यासाठीच त्यांचे सारे सांगणे होते. आपण सर्वांनी एकमेकांशी अभेदाने वेशमत्सर रहित गुण्यागोविंदाने वागावे हे ते वेळोवेळा सांगत असत. आपलं केंद्र म्हणजे प्रेमाचं आदर असावं. बाह्यपदाशी आपला काहीही संबंध नाही म्हणजे मग जीवनात भीती नावाची गोष्टच राहणार नाही असं ते म्हणत. स्वामीजी वेळेच्या बाबतीत अतिशय प्रमुख होते. वेळ पाळणे हा त्यांचा आग्रह असे. प्रवचने सत्संग केंद्र वेळेवर सुरू होणार व वेळेवर संपणारच. त्यांचे दिवसाचे वेळापत्रक आखलेलेच असे आणि त्याप्रमाणेच ते वागत असत. त्यांना कोणतीही गोष्ट इकडची तिकडे झालेली खपत नसते. प्रत्येकाने आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे असं ते म्हणत. त्यांना एकांगी जीवन मान्य नव्हतं. एकांतातील साधनेचा परिणाम लोकांचा दिसायला हवा. लोकांसमोर एक आदर्श वाटायला हवे. तुमचा चेहरा प्रसन्न आनंदी असायला हवा. तुमच्या राहण्या वागण्यावरून तुम्ही गुरुकृपांकित आहात हे समोरच्याच्या लक्षात येऊन त्यालाही तुमच्याबद्दल प्रेम आपुलकी वाटायला हवी. जगामध्ये खऱ्या अर्थाने जगमित्र होऊन राहायला हवं असं ते सांगत. स्वामीजींनी साधकांच्या सांसारिक अडचणी समजून घेऊन त्या सोडविल्या. कोणाला सहवास दिला, कोणाला सोमनान दिलं, शिक्षणासाठी, घरासाठी, लग्नासाठी, औषधोपचारासाठी पैसा दिला या गोष्टी त्यांनी निस्वार्थीपणे केल्या. साधकांना मोकळेपणाने साधना करता यावी यासाठी माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम या सुंदर वास्तूंची निर्मिती केली. भूगाव साधक आश्रमाची पायाभरणी त्यांनीच केली. त्यांना साधकांनी कशीतरी कुठेतरी बावळट गबाळ राहून साधना करणं मान्य नव्हतं. ते म्हणायचे साधकांनी देखील उत्तम स्वच्छ प्रसन्न राहावं. आपले देवदेवता बघा कसे छान राहतात तसे आपण असावं. आपल्या साधनेसाठीही उत्तम फाईव्ह स्टार ध्यान मंदिरे असावीत. म्हणूनच त्यांनी अशा या दोन ध्यान मंदिरांची निर्मिती केली. पुढे स्वामी मकरनाथांच्या नेतृत्वाखाली गणेशपुरम येथे ज्ञानेश्वरी उपासना केंद्राची भव्य दिव्य वास्तू साकारली. या सर्व वास्तू साधकांच्या देणग्या व शुभेच्छा यातूनच साकारल्या आहेत. याचा दोन्ही स्वामींना अभिमान आहे. आपल्याकडे केंद्रामध्ये सर्व व्यवहार चोख शुद्ध निस्वार्थी व साधकांच्या सुखसोयीसाठी आहेत. साधकांनी या सर्व ठिकाणी यावं, निश्चयाने साधना करावी आणि आपला उद्धार करून घ्यावा हेच येथील तत्व आहे. स्वामीजींमुळे जीवनात त्यांच्या स्वतःसारखे व परमपूज्य स्वामी मकरनाथांसारखे सिद्ध समर्थ सच्चे सद्गुरू आपल्याला लाभले व त्यांच्यामुळेच पूज्य मातोश्री सरलाताई, पूज्य सौ मधुराताई यांच्या प्रेमवात्सल्याचा आपल्याला लाभ झाला. ज्येष्ठश्रेष्ठ मार्गदर्शक गुरुबंधू आप्तस्वकीय यांचा लाभ झाला. केंद्राबाहेरही अनेक मित्रमैत्रिणींचं प्रेम लाभलं. कोणी मला विचारतात जीवनात काय मिळवलंस तर मी अभिमानाने सांगते दोन महान माता, केंद्र परिवार व या परिवारातील सर्वांचंच प्रेम, तसेच अनेक प्रेमळ नाती मित्रमैत्रिणी ही सारी मालमत्ता मला मिळवली आहे हे माझं गुणवील आहे. स्वामीजींना केंद्रातील साधकांनी उद्याच खूप ग्रंथ वाचून इतरत्र जाऊन श्रवण करणं हे आवडत नव्हतं, कारण त्यामुळे साधकाची दिशाहूल होऊ शकते. साधक शब्दकोड्यात अडकून त्याचा संभ्रम होऊ शकतो. म्हणून साधकांनी येथेच सद्गुरूंकडून साधकांकडूनच श्रवण करावं, साधना करावी व संशयरहित राहावं. स्वामीजींना सांप्रदायिक अभिनयाची मात्र नव्हता, त्यांच्याजवळ सर्वसमावेशकता होती. त्यामुळे अनेक संप्रदायाचे साधक आपल्या केंद्रात येतात, स्वामी कृपा संपादन करताना दिसतात. स्वामी म्हणायचे सारे सद्गुरु एकच, त्यांची सांगण्याची पद्धती निराळी. पण साधक शिकत असतो, त्याचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. म्हणून त्याने एकाच ठिकाणी निष्ठेने राहावे, मग त्याला योग्य मार्ग सहजच गवसेल. स्वामीजी साधकांकडून पाद्यपूजा स्वीकारी ते फक्त साधकांच्या परमार्थविषयीचा, भगवंताविषयीचा, सद्गुरूंविषयीचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठीच असे. एरवी ते सर्व मोठेपण आपल्या सद्गुरूंकडे, स्वामी स्वरूपानंदांकडे सुपूर्त करून मोकळे होत असत. ते म्हणत, स्वरूपानंद हिमालय तर मी पर्वतीची टेकडी. मी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सुमनू आणि शुद्धमती व निंदकू अनन्य गती असे होण्याचा प्रयत्न करतोय. स्वरूपानंद त्यांच्या प्रकृतीच्या विकलतेमुळे ते करू शकले नाही, ते कार्य त्यांच्याच कृपेने करतो आहे. एरवी माझे येथे काही नाही, खरंच एवढीही शरणागती. स्वामीजी म्हणायचे की उपरणे झटके की मोकळा, तसेच ते होते. शेवटी त्यांनी आपला देह तशाच प्रकारे ठेवला. स्नान करून शुचिर्भूत होऊन ते त्यांच्या सद्गुरुचरणी गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशीच विलीन झाले. पूज्य बेलसरे महाराजांनी त्यांच्याविषयी धन्यवाद काढताना म्हटलं होतं की खरी सद्गुरु निष्ठा प्रेम पथावं तर ते बाळासाहेबांच्या ठिकाणीच. हे बोल खरे ठरले. स्वामीजी मोठे रसिक होते. त्यांचे रंगणे सुंदर, तापटीप, स्वच्छ, व्यवस्थित व रुबाबदार होते. एखाद्या शहेनशहासारखे, राजासारखे आणि तरीही नम्र, शालीन. त्यांच्याजवळ विनोद बुद्धी होती. उगाच वायफळ विनोद त्यांना आवडत नसे. त्यांचा विनोद एका उच्च दर्जाचा बोधप्रद असे. विनोदी स्वभावामुळे ते दुसऱ्याला तर भरपूर हसवायचे, पण कपाळी थकवून अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत दिलखुलास हसायचे. त्यांना शास्त्रीय गायन ऐकायलाही आवडत असे. त्यांनी मोठमोठ्या गायकांच्या मैफिली जवळून ऐकलेल्या होत्या. स्वामीजी अत्यंत व्यवहारी, प्रॅक्टिकल, धोरणी असे होते, मात्र तितकेच मवाळ आणि कनवाळू होते. स्वामीजींनी तरुणांना व सुशिक्षितांना जवळ केलं, कारण यांच्या माध्यमातूनच उत्तम कुटुंब, समाज घडेल. आज यांच्यासमोर उत्तम आदर्श आहे, तो संत वाङ्मय, परमार्थ, साधना, उत्तम आचरण, संस्कार यामुळे मिळेल आणि तो येथेच मिळेल. स्वामी माधवनाथांचा नमस्कार, चमत्कार, गंगेजोडी, दुपारी, गुरुगिरी, सद्गुरूंनी आमचा भार त्यांच्या शिरावर घेतला आहे, ते आमचं सर्व पाहून घेतील, अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. 2×2=4 इतका शुद्ध परमार्थ ते स्वतः जगत होते आणि इतरांना जगायला सांगत होते. स्वामी मित्रनाथांनाही या गोष्टी आवडत नाही. त्यांना कोणी सांसारिक अडचणींवर तोडगा, भविष्य वगैरे विचारलं तर ते स्पष्ट सांगतात की मला यातलं काही कळत नाही, परमार्थातलं विचारलं तर मी जरूर सांगेन. या दोघांनीही कर्मकांडाला फार महत्व दिलं नाही. तीर्थयात्रा, साईट सीन अशा गोष्टी साधकाने करू नयेत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. स्वामी विक्रमनाथांनी स्वामीजींच्या पश्चात केंद्राचं सर्व काम त्यांच्याप्रमाणे चोख आणि शुद्ध ठेवलेलं आहे. साऱ्या साधक विश्वाला तेव परमपूज्य सौ मधुरापै प्रेमाने सांभाळत आहेत. सर्वांचेच ते आधारभूत राहिलेले आहेत. त्यांच्याजवळ देखील आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगावी असं प्रत्येकालाच वाटतं. इतके त्या दोघांनी सर्वांना आपलंच केलं आहे. स्वामी मकरंदनाथांनी स्वामीजींच्या पश्चात अनेक अडचणींना शांतपणे व धैर्याने तोंड दिलंय, देत आहेत. स्वामीजींच्या अनुग्रहितांनाही त्यांनी सांभाळलं आहे. आज स्वामी मकरंदनाथ हजारोंच्या हृदयात स्वामी म्हणून आहेतच, पण स्वामी माधवनाथ म्हणूनही खोलवर जाऊन बसलेले आहेत. अशा या दोन स्वामीजींचे प्रेम, कृपा, संपादन करण्याचं भाग्य मला व आपल्यातील खूप साधकांना प्राप्त झालेलं आहे, याचा अभिमान वाटतो. पूज्य जाऊ मधुराई म्हणजे मन मोकळी असणारी, बोलणारी, सहज प्रेमाने वागणारी अशी मैत्रीण, जणू लहान बहीण आहे असं वाटतं. खरं तर त्या गुरुपत्नी म्हणूनही त्यांच्याबद्दल तितकाच आदर आहे. तरी देखील वरील नात्यामुळे त्या एकदम जवळच्या वाटतात. त्यांची स्वामी मकरंदनाथांना उत्तम साथ आहे. खरंच या दैवी जोड्या साधकांच्या, सज्जनांच्या कल्याणासाठी भगवंतच पृथ्वी तलावर पाठवतो. आपल्या भक्तांची त्याला काळजी असते ना. स्वामीजींच्या कृपेने हे लिखाण झालं. एरवी मला अभंग म्हणून सोपं वाटतं. गुरुस्थापनाच्या या संधीमुळे दोन्ही स्वामीजींमध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये माझं मन रमून गेलं. खूप आनंद झाला. असंच स्वामीजींचं स्मरण शेवटपर्यंत आपल्याला राहो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरी.
हेमा महर्षींनी सांगितलेल्या स्वामीजींच्या गुणांबरोबरच त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते येणाऱ्या प्रत्येक साधकाची खूप बारकाईने चौकशी करतात. तसेच प्रत्येकाची खूप काळजी घेतात. सद्भक्त सौ सुप्रिया टोणगावकर यांच्याशी बोलताना हे जाणवले. सद्भक्त सौ सुप्रिया टोणगावकर यांच्या स्वामीजींविषयी खूप भाव आहे. स्वामी मकरंदनाथांच्या अनुग्रहित व अमितदादाची आई असा परिचय करून द्यायला मला आवडेल. आता आपण त्यांचे गुरुस्तवन ऐकू.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु हा शांत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुडीन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. गुरु पौर्णिमेच्या या अतिशय पवित्र मंगळमय दिवसात मला माझ्या सद्गुरूंचे त्यांच्या समस्या दुष्पवन करण्यास मिळत आहे. हे फार मोठे अवैध भाग्य आहे. आषाढ महिना आला की पालखी, गुरुपौर्णिमा हे साधकाला संजीवनी देणारे ठरतात. पालखी या कल्पनेने सद्गुरूविषयींच्या पालखी विषयीच्या पण आठवणी आश्रमात दाटत पडतात. या आश्रमात सद्गुरु चरणांची इतकी ओढ लांबलेली असते आणि मग सद्गुरुने जेव्हा घर भरून आपल्याला आशीर्वाद दिले तेव्हाच मनाचं समाधान होत. माझे साक्षर व चरक साक्षर हे परम पूजन स्वामी माधवनाथांचे अनुग्रह. त्यामुळे केंद्राबद्दल थोडीशी माहिती होती. परम पूज्य स्वामीजी माधवनाथ हे अत्यंत थोर संत होते. पुण्याकडून बुद्धिवाची मंडळ परमार्थाचे महत्व पटवून देणे आणि परमार्थांना प्रवृत्त करण्याचे अतिशय अवघड कार्य करणे अतिशय सहजपणे केले. स्वामी माधवनाथांविषयी माझ्या मनात एक विशेष कृतज्ञता आहे. त्यानंतर सर्व काम मला परमेश्वरजी स्वतः मधुराताई यांची भेटी श्री सापकीकर यांच्यामुळे झाली. त्यानंतर मी गुरुवारचे स्वामीजींच्या हस्ते प्रवचन सत्संग सोमवारी राहकर मंदिरातील प्रवचन यांना जाऊ लागले. अशा प्रकारे त्याची वेळ कधी लागली ते समजलं देखील नाही. यानंतर 9 मे 9 रोजी परम पूज्य स्वामीजींनी मला अनुग्रह केले. सद्गुरु लाभले सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे या फार मोठ्या भाग्याच्या घटना आहेत याची जाणीव झाली. स्वामीजींचे कार्य दुसरे दिवसेंदिवस वाढत आहेत तरीसुद्धा प्रत्येकाकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. हे स्वामीजींना कसे साध्य होते आणि त्यांच्या गुणकर्मा यासाठी कसं वेळ काढतात हे एक नाव उघडणारे पुढे आहे. साधकांच्या वरती असलेला अपरंपरा कळवळ हा स्वामीजींमधील एक महत्वाचा गुण आहे. तशी कळवळाची जाती खरी लाभण्याप्रती असे स्वामीजींचे आहे. 2003 सालातील गोष्ट असेल. डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. दुपारी मी डोळ्यात औषध टाकून पडले होते. 12 वर्षी दूर वाटते अभिनेत्री दारू घडलं आणि मला आई हमेशा मधुरातही आले आहे. मला वाटलं असं तर स्वप्नात तर नाही. आम्ही सर्वजण फार आनंदित झालो होतो. स्वामीजी होते मधुरातही अतिशय सहजपणे आणि मनमोक्तपणाने आमच्याशी सर्वांशी बोलत होतो. प्रथमच आमच्या घरी आले आहेत असं जेव्हा आम्हाला वाटलंच नाही. स्वामीजी अचानकपणे घरी आले आहेत याचे बिलकुल दर्पण पण आम्हाला आले नाही. स्वामीजींना तर आमचे घर पण भेटले होते परंतु साधकाप्रती असलेल्या वत्सल्या पोटी जाऊन स्वामीजी घरून आले आणि यामुळे मनाला एक वेगळीच उभारी आली. स्वामीजी जशी देहाने आपल्या बरोबर असतात तसंच आपल्या अंतकरणातील भावाप्रमाणेही ते आपल्या बरोबर असतात हे स्वानुभवाच्या आधारे तसंच सध्याच्या तोरावर सांगू शकेल. नागपूरजवळ कोरावळचे एक ट्रेनिंग सेंटर आहे. मला तिथे ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं. प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार तिथे वेगवेगळ्या विषयासाठी ट्रेनिंग दिलं होतं. साधारण 100 लोक ट्रेनिंगसाठी होते. प्रत्येकाला असं म्हटलं की ट्रेनिंगसाठी मी लेडीज पैकी एकटीच आहे. ट्रेनिंगमधून मी दिवस निघून राहता परंतु रात्रीच्या भीती वाटत असेल. त्यावेळेस शांत बसून घरासमोर स्वामी पुन्हा आणत असेल आणि त्यांची अर्थपणे प्रार्थना करत असेल. माझ्या इतर सामानामध्ये स्वामीजींचे काही ग्रंथ पण मी बरोबर नेलेले होते परंतु त्या असे वाटले वाचवला की ते ग्रंथरूपाने स्वामीजी त्यात माझ्या बरोबर आहेत ही माझी श्रद्धा होती. यामुळे मी निश्चिंत होत असेल. अशा प्रकारे चिंतनात सद्गुरु सहवास मिळाला माझे भाग्य समजते. ट्रेनिंग संपून जेव्हा मी घरी आले दुसऱ्या दिवशी सत्संग होता. तसे एकदा सत्संगाला जाते आणि माझ्या स्वामीजींना मी डोळे भरून पाहते असं मला झालं होतं. केंद्रात सत्संगाला आली तर प्रश्न असा होता की आपण जर सद्गुरूंना आर्थपणे बोलावलं तर ते येतात का. तेव्हा स्वामीजी म्हणाले की सद्गुरू निश्चितच होतात असं सांगितले. गजेंद्र महासंकटी वाचक आहे तया श्रीहरी धावत आहे. मला ट्रेनिंगची आठवण झाली आणि सद्गुरू आपल्या बरोबरच होते त्याची पुन्हा मला जाणीव झाली. मी तुमच्या आत हृदयात असणारच आहे हे स्वामीजींचे सांगणं ऐकून आणखीनच आनंद झाला. अशा प्रकारे सत्संगामध्ये आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरे मिळत असतात आणि सत्संग आपल्याला खूप मार्गदर्शक ठरतो. हा सत्संग माझ्यासाठी एक आठवण कायमची करून देणारा ठरला. एकदा अनुग्रहाच्या वाढदिवशी स्वामीजींची पूजा करण्यात येत होती. स्वामीजींची पूजा झाल्यावर नमस्कार केल्यावर स्वामीजींनी विचारले अनुग्रहाला किती वर्ष झाले. मी म्हणाले की 5 वर्ष झाले. स्वामीजीने 5 वर्षात तुम्हाला तुमच्या सुधारा स्वामीची खूप बदल झाल्यासारखं वाटतं का मी इतकं काहीच शिवले नाही. स्वामीजी मला म्हणाले की मला तर तुम्हीपेक्षा तुमच्या स्वभावात काही थोडा बदल झालेला दिसतो. स्वामीजींची मनाला फार छान वाटले. पण स्वामीजींना जो बदल माझ्या अपेक्षित होता तो तर अजून म्हणायचाच आहे. माझी तरी केवळ सुरुवातच होती. साधकाला त्याच्या साधनेत दूर करेल आणि त्याचा आत्मविश्वास आणखी वाढवले जेणेकरून अधिक वेगाने साधना मार्गात पुढे जाईल. हा स्वामीजींचा गुण त्या दिवशी मला अनुभव आला. स्वामीजींनी मधुरातून आम्हाला विठ्ठल दर्शन व्हायचे आहे असं आम्हाला तो वाढायला लागला होता. या काळात मंडळाने 2007 मध्ये 15 आनंद यात्रा आयोजित केली होती. स्वामीजी व मधुरा तैंबरोबर इतर साधकांप्रमाणे आपण पंढरपूर आनंद यात्रेत सहभागी व्हावे तसं मी अंतःकरणापासून ठरवले. या आनंद यात्रेतून 3-4 दिवस म्हणजे मला सोन्यासारखे दिवस होते. सर्वसुख अनुभवाचं प्रत्येक या दिवशी स्वामीजींच्या कृपेने मला आला. सद्गुरू नावली साधकांच्या मनातील प्रत्येक भाव इच्छा कशी जपतात याचा प्रत्यय आला. आपले परमदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे स्वामीजी काय घरातून दर्शन घेतात असं एक मनात होतं. त्यांच्यात इच्छा होती विठुरायाचे दर्शन घेताना आपणच दैवत इच्छा होती. परंतु ठरल्याप्रमाणे 10 क्रमांकानुसार आमचे दर्शन झाले होते. तरी पण स्वामीजींबरोबर दर्शन घेण्याची माझे म्हणणे अंबाण्याचं प्रसाद म्हणाल तसे आमच्याशी चांगला परिचय प्रेमळ परिचय असल्याने आम्ही कधी त्यांच्याकडे दर्शन घालायचो. पंढरपूर आम्ही त्यांच्याकडे केलं. महाराज पंढरपूरला असताना ते नित्य दर्शनाला विठुरायाचं जात असतात. आम्ही गेलो असता ते अचानकपणे आम्हाला म्हणाले माझ्याकडे तर दर्शनाला चला तुम्ही. आमच्यासाठी तर ही आनंदाची प्रार्थना होती. त्यांच्या दर्शन त्यांच्याबरोबर दर्शनात केलो तर बघतो तर काय मंदिराच्या गारभाऱ्यातून स्वामीजी आणि सोन मधुरातून बाहेर येत होतो. त्यांना बघून प्रसाद म्हणत म्हणाले स्वामीजी चला आपण मला दर्शन आम्ही पण त्यांच्या या ठिकाणी सर्व संत बंधाचा अनुभव होत होता. सर्व संतांसमोरात विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा अभूतपूर्व आणि न भोवतो आणि भविष्यातील इतर लोकांना स्वामीजींच्या कृपेत राहून आला. स्वामीजींची दृष्टी जाऊन विठ्ठलावरून स्वामीजींच्या डोळ्यात साठवलेला अपार भक्तत्व अजूनही डोळ्यासमोर येतो. स्वामीजींवर मंदिरातून संपूर्णपणे विठ्ठल यायचे असलेले भगवंताकडे जो परत दिवस नागाच्या मेळला तर मी हा दिवस माझ्या पाहिजे. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा कधी विचार करत असतो की स्वामीजींची स्वामीजींच्या वेळ केवळ 35 वयाची किशोरावस्थेतच त्यांना भगवंताबद्दल प्रेम निर्माण झाले. भगवंत प्राप्तीसाठी परमार्थ करावा एक महत्वाचा निर्णय स्वामीजींनी घेतला. याच कालावधीत वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांनी त्यांनी केल्या. त्यामुळे स्वामीजींच्या जीवनातील या कालखंडाचे मला फार विशेष वाटते. विशेष म्हणजे स्वामीजी कसे तरुण वयातच परमार्थाला लागले तसेच स्वामीजी तयार लागले तसेच तरुण वयातील साधक परमार्थ करण्यासाठी त्या केंद्रात आला तर स्वामीजींना फार आनंद होतो. स्वामीजींचे या तरुणांवर फार प्रेम आहे. एवढंच नाही तर या तरुणांवर स्वामीजींचं वैयक्तिक लक्ष देखील असतं. त्यांनी आत्मदर्शनाच्या गुणाप्रमाणे निश्चित वाटचाल करावी तर यासाठी ते सर्वोत्कृष्ट मदत करतात. स्वामीजींनी यासाठी पाळलेले ठराविक सयोगट हे याचेच एक उदाहरण. जेणेकरून स्वामीजींचा या सदस्यांशी थेट संवाद होतो. त्यांच्या साधनाच्या अडचणी पण ते समजावून घेऊन ते त्यांच्या समजेल अशा भाषेत मान्यप्रकरण थेट मार्गदर्शन करतात. त्यांची साधना अधिकाधिक सुपर कशी होईल हे ते बघतात. या तरुणांच्या परमार्थाबद्दल स्वामीजी जसे जागरूक असतात तसेच मुलांच्या शिक्षणाकडे शिक्षणानंतर नोकरीकडे या बाबतीतच ते वैयक्तिक लक्ष देतात. या तरुणांच्या प्रापंचिक जीवनावरही ते विचार करतात. कधी कधी तरुणांना सुयोग्य अशी मुलगी पण सुचवतात. अर्थात एखाद्या मुलीला योग्य असा मुलगा पण सुचवतात. माझा मुलगा अमितच्या बाबतीतही असेच झाले. ठरवला तेव्हा असे जाणवले की स्वामीजी सौ मधुराताई कुटुंबाची सहज आणि प्रेमाने करतात. मधुरात आपल्या कुटुंबाची केवळ मुलीची लग्न ठरवतात. आईवडील ज्या प्रकारे काळजी घेतात विचार करतात त्यांनी जास्त विचार स्वामीजी आपको मदुरा तय करता। स्वामीजीचे प्रकार इतके गुण आहे की त्यातील प्रत्येक गुणाचं आकलन होणं हे माझ्यासाठी सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला अशक्य आहे। परिवर्तन शक्तीबुद्धीनुसार हे गुण लक्षात आले। त्या गुणांचा अभ्यास चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला। कदाचित याच कारणास्तव स्वामीजींचा जिथे दिसू लागला हा चरित्र ग्रंथ केवळ साधकांच्या कागदास्तव प्रकाशित करून स्वामीजीने साधक विषयावर फार मोठी कृपा केली आहे। स्वामीजींचं अतिशय मनोहरी तसंच उपदक चरित्र साधकांच्या हाती आलं। हा ग्रंथ चरित्र ग्रंथ आहे या शब्दात हा ग्रंथ साधकाचं बोल धरून योग्य दिशा देखील दाखवतो। साधकाला अंतर्मुख होण्यास मदत करतो। आपल्या इंद्रियांना बाहेर वेळ लागलेली असतो आणि त्यामध्ये आपण रमून जातो। सद्गुरूही बहिर्भूत झालेली गोष्टी या ऐकून अंतर्मुख होण्यास आपल्याला सांगतात आणि डोळे मिटून आत पाहायला शिकवतात। आपल्या आतच परमात्मा आहे, खरंच असे अंतर्यामीच आहे हे कळकळीने सांगतात। आणि स्वामीजींनी प्रत्येक महिन्यात आखून दिलेल्या मध्यवर्ती स्वामीजींनी साधकांना त्यांचा साधन मार्ग अजूनच सुरक्षित केला आहे। असं वाटतं की अशा प्रकारे साधकांनी हर समय तत्पर राहून साधना कशी करावी त्याचं नित्य मार्गदर्शन करतात। केंद्रचे त्या गोष्टी बाहेरच्या जगात अस्तित्वात देखील असतील का याची शंका आहे आणि स्वामीजींचं आपल्याला निश्चित प्रेम आहे याची खात्री करते। मध्यवर्ती संकल्प वैयक्तिक परमार्थाला अतिशय प्रायोगिक ठरणारे आहेत। त्या महिन्याचा संकल्प आहे प्रेमभाव। पण स्वामीजींचे जीवन जर आपण अभ्यास असं वाटतं की केवळ या महिन्यात प्रेमभाव संकल्प आहे त्याच महिन्यात प्रेमभावाचा अभ्यास नसून स्वामीजींचे सारे जीवनच अतिशय प्रेममय आहे। ते प्रेम म्हणजे भगवंतावरचे प्रेम, सद्गुरूंवरचे प्रेम, आत्म्यावरचे प्रेम, केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकांवरचे प्रेम, मदुरताई देखील अशाच प्रेम आहेत। ते मदुरताईचा आम्हा भगवंत वर्गांना सर्वात आमच्यासाठी तर त्या आदर्श व्यक्तिमत्व आहे। आपण घरी गेलो की त्या हसत मुखाने स्वागत करतात। आपल्याच कुटुंबातील त्या एक आहेत असंच आम्हाला मानतं। त्यांची प्रसन्न मुद्रा, हरकून नाचणं, सर्वांची प्रेमाने वागणं हे मनाला फार भावतं। ते मदुरताई आमच्यासाठी करू मात्र आहे। स्वामीजी जर कधी भगवंतांनी विचारलं तुझ्या ज्या दिवशी माझ्यावर त्यांचा गरज मुक्त ठेवला की ज्या दिवशी मला कृपाने दिसतो आणि ज्या दिवशी मला अनुग्रह देऊन जन्माचं खरं उद्दिष्ट दाखवलं त्यांनाच मला पुन्हा हवं आहे। ज्या ज्या दिवशी मी सत्पुरुषच्या नामावर मनोभावे मस्तक ठेवून स्वतःला पूर्णपणे विसरले ते ज्या क्षणी सत्पुरुषच्या आठवणी मनात काहून माजलं आणि सगळं माझ्याबरोबरच असा प्रत्ययाला तो क्षण मला पुन्हा अनुभवायचा आहे। स्वामीजी आम्हा सर्वांचं जीवन स्वामीमय होवं, आपला या जीवनात इतर काही साध्य नसावं ही प्रेम इच्छा आपल्या चरणी व्यक्त करतो।
सुप्रिया मावशींच्या या सुंदर स्तवनानंतर आपण एक अभंग ऐकू। सद्भक्त ऋषभ पुरोहित हा अभंग गायन करेल। Yeah.
सदया कलवारी सदया तू कि विष्णु तू कि शिव तू दाता तू कि विष्णु तू कि शिव तू दाता तू विश्वंबरता तू विश्वंबरता तू कि व्यापक व्यापते पसविता तू कि व्यापक व्यापते पसविता तू माये परता कोण तुझ सम संगम जगुरु राया कैवारी सदया कैवारी सदया तू कि शिष्या पोषणारी माता माता
स्वामीजी स्वामीजींनी अनेक सुशिक्षित तरुणांना परमार्थाच्या मार्गावर पाऊल टाकायला प्रवृत्त केले. शिक्षण व्यवसाय वैवाहिक जीवन यामुळे परमार्थात कोणताही व्यत्यय येऊ नये याची काळजी स्वामीजी नेहमीच घेत असतात आणि म्हणूनच ही मंडळी स्वामीजींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शोधत असतात. आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा मंडळाला स्वामीजींच्या कार्याला कसा उपयोग होईल याचा विचार ते करत असतात. सद्भक्त श्री दिनेश इतपरकर हे त्यातीलच एक. स्वतः आर्किटेक्ट असलेले दिनेशदादा मंडळाच्या कामात खूप उत्साहाने सहभागी होऊन स्वामीजींची सेवा करत असतात. आता आपण त्यांचे गुरुस्तवन ऐकू.
माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। हे गुरुस्तरण लिहिणे आणि सादर करणे यासाठी सद्भक्त गिरीजना कुलकर्णी यांचे आम्हा सर्वांनाच खूप मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले। आज मोठ्या भाग्याचा दिवस, सद्गुरूंचे स्मरण आपल्यासारख्या साधक मंडळींसमोर प्रकट करणे, तेही प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सान्निध्यात प्रकट करणे हे खूप मोठ्या भाग्याचे लक्षण आहे। असे म्हणतात की पूर्वकर्माचे फलित म्हणून हे भाग्य मिळते। मी खरंतर असा विचार करतो की असे कोणते पूर्वकर्म घडले असेल की ज्याद्वारे सद्गुरूंची प्राप्ती आपल्या सर्वांनी इतक्या सहजपणे व्हावे आणि ती देखील कशी, तर आपण ठरवू तितक्या वेळेला सद्गुरूंचे दर्शन, आपण ठरवू तितक्या वेळेला त्यांचे श्रवण, त्यांचे सान्निध्य घालावे। ही पूर्वकर्म खचितच माझ्या कक्षेतील नाही, माझ्या आवाक्यातील नाही, या जन्मातील असे काही भव्य पुण्यकर्म माझ्या स्मरणात नाही, आणि पूर्वजन्मातील काही असेल तर ते एक म्हणजे सद्गुरूंनीच ठाऊक। माझी धारणा अशी आहे की जसे एखाद्या लहान निराजस मुलीला तिच्या असंख्य छंद किमती खेळण्यातील एखादी तुटकी पक्की भाजी म्हणा किंवा उठलेली रंगीत वस्तू, एखादी जुनी तडकी मोठी जुनी पेन्सिल अशी वस्तू आवडते, पण याच वस्तू खेळणे ती आपल्या अगदी जवळ अशी ठेवते। अगदी तसेच सद्गुरूंनी देखील माझ्यासारख्या या दुनियावर अगत कृपा करून असेच आपल्या जवळ ठेवले आहे। वास्तविक त्यांच्या अवतीभोवती इतक्या ताकदीची, दिव्य, तेजस्वी असे कट्टर साधक मंडळी असताना देखील मलाही त्यांच्याबरोबर त्यांचं अनुग्रहित हे भाषण लावले जाते। स्वामी मकरंदनाथांचं अनुग्रहित म्हणून जे साधक अपेक्षित आहे त्या अपेक्षेपर्यंत पोहोचण्यासाठीचे, मला कष्ट करण्यासाठीचे बळ माझ्यात नाही, ते बळ देखील स्वामीजीच देतात। मी बरेच वेळेला ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या निरूपणातून हे ऐकले आहे की सद्गुरू हे एक्सरे मशीनसारखे आपल्याला आतून बाहेरून जाणतात। मी प्रथम जेव्हा त्यांच्याकडे गेलो ते ऑक्टोबर 99 मध्ये, त्याचवेळी त्यांनी मला पूर्ण जाणले असणार अगदी आतून बाहेरून, आणि तरी देखील ऑगस्ट 2000 मध्ये त्यांनी मला अत्यंत कृपाळू होऊन माझ्यावर करुणेचा वर्षाव करून मला अनुग्रहित करून घेतले। कातळ असलेल्या मुरबाड जमिनीवर शेत पिकवून धान काढणे ही गोष्ट अति कठीण, जवळपास अशक्य, पण तरी देखील भगवंताचा प्रेषित जसे शेतकऱ्याच्या रूपात ते अशक्य कर्म शक्य करून दाखवतात, अशाच माझ्या दैनंदिन बुद्धिरूपी कातळ जमिनीवर अपार करुणेचा जलरूपी वर्षाव स्वामीजींनी केला आणि निरंतर करीतच आहेत। जमीन देखील किती भिन्न, स्वतः काही करत नाही, सद्गुरूंनाच मेघरूपी दयायून, वाऱ्यारूपी प्रेमाने, करुणारूपी जनाची संतधार करायला भाग पाडते। स्वामीजींचे माझ्यावरती आपणच कष्ट लौकिक रूपाने गेली 12 वर्षे आणि खरे तर कित्येक कल्पकोटी जन्मांपर्यंत चालू आहेत। त्या कष्टाचे लौकिक प्रत्यंतर म्हणून जमिनीतील कातळाचा चक्का चूर झाला आहे, मुरबाड जमिनीची मशागत झाली आहे, अतिशुद्ध असे ज्ञानाचे बीज पडले आहे, निरूपण अनुषंगिक साधना नाम सत्संग रूपी खत घातले आहे, अखंड करुणा प्रेम शांती समाधान रूपी जलाची संतधार चालू आहे। आता मी शेत मी बनवेल तरच मिळेल। गुरुस्तरणामध्ये चमत्काराचा उल्लेख टाळावा असा संकेत आहे, परंतु अनुग्रह पूर्वीचा आणि आत्ताचा मी, पूर्वीचे विचार आणि आत्ताच्या वृत्ती, पूर्वीचे साध्य आणि आत्ताचे साध्य, पूर्वीचे कर्म आणि आत्ताचे कर्म यामधील बदल हाच खरेतर केवढा मोठा चमत्कार, आणि तो आपल्या समोर जिवंत असा समोरासमोर घडला आहे। म्हणजे स्वामीजी कसे आहेत, सूर्यासारखे तेजस्वी, चंद्रासारखे शीतल, पाण्यासारखे मृदू, अग्नीसारखे शुद्ध व अवकाशासारखे सर्व व्याप्त, त्यांच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरीय गुणांचे वर्णन करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही, परंतु त्या सर्व गुणांचा प्रत्यय त्यांचा अनुभव हा त्यांच्या सान्निध्यात येतच असतो, त्यांचे प्रत्यक्ष सान्निध्य नसताना देखील येतो, त्यांच्या स्मरणात असताना येतो, त्यांच्याबद्दल बोलत असताना येतो, त्यांचे ग्रंथ वाचताना येतो इतकेच काय त्यांचे नुसते नाव घेतले तरी येतात. ते बोलतात तेव्हा त्यांचे शब्द हृदयावर कोरले जातात. 12 ऑगस्ट 2000 शनिवार वेळ सकाळचे 9:30 वातावरण अतिशय आनंददायक. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरींनी शुद्ध स्वच्छ झालेला आसमंत स्वामीजी त्यांच्या दुधी मारुती संस्था या निवासस्थानी आणि गुरुंच्या खोलीत एका छोट्या पलंगावर बसले आहेत. जांभळा कप उपरणी अशा वेशात आहेत. अति मृदू आवाजात स्वामीजी बोलत आहेत. आपण सर्व आनंदासाठी जगत आहोत. सर्वत्र आनंद भरून राहिला आहे. आपण शोधतो त्या जागा मात्र अशाश्वत आनंदाच्या आहेत. खरा आनंद हा आत आपल्या आतच भरून राहिला आहे. स्वामीजींचे हे शब्द जणू हृदयावर कोरले गेले आहेत. माझ्या वयाच्या साधारण 7-8 वर्षापासूनच का कसे माहित नाही पण मला आर्किटेक्ट व्हायचे आहे अशी प्रेरणा झाली. वास्तविक प्रकारी 1980 सुमारास आर्किटेक्चरचे विशेष दखल कोणी घेत नसे पण मी मात्र एकंदरीत आर्किटेक्चरकडे आकृष्ट झालो. माझे ड्रॉइंग तितकेसे खास नव्हते. मला फार पुरायची आणि काही जण बघायची अशी हवी देखील नव्हते. 12वीच्या नंतर आर्किटेक्चरला ऍडमिशन घेताना देखील सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले की इंजिनिअरिंगच्या चांगल्या शाखेमध्ये चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असून हा आर्किटेक्चर सारखं दुर्लक्षित शाखेत का जातो आहे. पण आतमध्ये खूप जबरदस्त अशी अंतप्रेरणा होती. त्या अंतप्रेरणाशी काम राहून ते सगळ्यातले दुर्लक्ष करून कट्टाने नोकरी करून मी शिक्षण पूर्ण केले. हे सर्व कथन करण्याचे कारण असे की ते प्रेरणा स्वामीजींची होती असे आज जाणवते. मी पूर्ण केलेलं विशिष्ट शिक्षण मला खूप दुर्मिळ अशा भाग्याने अंशतः का होईना पण स्वामीजींच्या चरणी समर्पित होत आहे. खरं तर मी निमित्त मात्र आहे असे पदोपदी प्रत्ययास येते आणि सर्व कार्य स्वामीजी करतात हा पण आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. पण स्वामीजींच्या या दैवी कार्यात निमित्त मात्राने का होईना खरीचा वाटा उचलायला मिळतो आणि पर्यायाने स्वामीजींचे प्रेमळ आशीर्वाद पाठीवरून फिरतात हे प्रेमळ राहते. लौकिक अर्थाने आर्किटेक्चरची डिग्री मला विशेष वाटायची पण जेव्हा स्वामीजींकडे आलो तेव्हा आर्किटेक्चरचीच काय कोणतीही डिग्री तिची शिल्लकता लक्षात आली. एखाद्या आर्किटेक्टच्या निर्जीव गोष्टीत क्रिएटिव्हिटी दाखवून त्यामधून काहीतरी एक क्रिएट करतो. परंतु स्वामीजी हे खरे अलौकिक आर्किटेक्ट आहेत. ते निर्जीव गोष्टीत चैतन्य निर्माण करतात. एका सामान्य जीवाचा एक तेजस्वी साधक तयार करतात. हीच खरी क्रिएटिव्हिटी आहे. मंडळासाठी आणि मुख्यत्वे करून स्वामीजींसाठी काम करण्याचा अनुभव हा जणू व्यथम दशेत असताना कसे राहायचे हा पाठच मला मिळाला. तेच मी खरं आजच्या गुरुप्रमाणामध्ये आपल्याबरोबर शेअर करतो. स्वामीजी अतिशय जवळून या सर्व कामात सहभागी असतात आणि तितकेच अलिप्त देखील असतात. ते हे कसे जमवतात ते देखील त्यांच्या वर्तनावरून लक्षात येते. त्यांच्या बरोबर असताना आपण काही काम करत आहोत असे न वाटता जवळ भगवत प्राप्तीची साधना करीत आहोत असाच भाव मनाशी असतो आणि त्याच वृत्तीमध्ये काम कधी सुरू झाले आणि कधी संपले याचा पत्ता देखील लागत नाही. कोणतेही काम छोटे असो अथवा मोठे असो काम करताना स्वामी सर्वांना हाताशी धरून काम करतात. प्रत्येकाला अशी जाणीव होते की हे काम जणू मी एकटा करीत आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यामुळे प्रत्येक जण केवळ वरवर कामाकडे न पाहता अगदी समोरच होऊन त्यासंबंधी विचार करतात. कोणाही करून आलेल्या सर्व सूचनांचा स्वामीजी काळजीपूर्वक विचार करतात. मग भले ती सूचना अगदी छोटी असो आणि अगदी एखाद्या कामगाराच्या मदतनीसाठी असो त्यांच्या या सर्व समावेशकतेमुळे कोणतेही काम अगदी फुलप्रूफ होते. सर्व शक्यतांच्या विचारामुळे कुठेही मिसफील राहत नाही. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कोणत्याच कामाचा लेभ एकट्यावर राहत नाही. कोणतेही काम एका संघाने व संघ भावनेने केल्यामुळे त्या कामाचा ताण येत नाही व हे मी केले असा भाव देखील राहत नाही. या सर्वातून किती समस्येने कर्म कसे करायचे याचे शिक्षण स्वामीजी देतात आणि तेही व्यासपीठावर बसून नव्हे तर प्रत्यक्ष कामात उतरून कामात सहभागी होऊन. प्रत्येक कामावर होत असलेल्या खर्चावर त्यांचे बारीक लक्ष असते. कोणताही खर्च हा आवश्यक तेवढाच करावा. शक्य असेल तिथे खर्चाची काटछाट करावी. शक्यतो नवीन काही घेण्या अगोदर जुने वापरता येईल का याची शहनिशा करावी असे ते सुचवतात. त्यांची धारणा अशी आहे की हे पैसे साधकांचे आहेत आणि आपण ते अतिशय जपून खर्च करायचे आहेत आणि हीच धारणा ते सर्व काम करणाऱ्या साधकांमध्ये रुजवतात. एकंदरीतच त्यांचे सर्व कर्म हे अगदी सहज असते. अगदी सहजपणे करतात आणि अगदी सहजपणे त्यापासून आलिप्त देखील होतात. आणि खर तर आपल्या पक्षी त्यांचे कर्म करणे आणि अलिप्त होणे हे आहे. त्यांच्या पक्षी ते या सर्व बाबतीत अगदी इनोसंटली इग्नोरंट आहेत जणू एखाद्या लहान निरागस मुलाप्रमाणे. आणि अगदी असेच त्यांच्या घरी देखील वातावरण आहे. आपण मधुरतांबद्दल नेहमी सर्वांकडून ऐकतो आणि कित्येकांचा अनुभव देखील आहे की त्या किती सहजपणे सर्वांशी प्रेमाने वागतात. सहज भावाने काळजी घेतात. हवे नको बघतात. अगदी आठवणीने पदार्थ आवडीचे पदार्थ आठवणी देतात. त्यांच्याकडे नुसते बघून देखील पवित्र वृत्तीचे मनाला स्नान घडते. त्यांच्याबरोबर असताना आपल्या नकळत आपण प्रेमळ शांत व समाधानी होऊन जातो. नुकतेच आपण स्वामी माधवनाथांचे स्मारक माया अपार्टमेंट येथे पूर्ण केले. स्वामी माधवनाथांच्या स्मृतीचा प्रत्यय तेथील वास्तूत काम करत असताना अगदी पदेपदी येत होता. तो शांतीच्या प्रेमाच्या अनुभवानी असा येत होता. स्वामी माधवनाथ व पूज्य सरलाताई यांच्या वास्तव्याने अति पवित्र झालेली वास्तू देखील आपल्याला आज आपल्या आत शांती समाधानाचं घर निर्माण करायला समर्थ आहे. स्वामी माधवनाथांचे विस्तारलेले कार्य आताचे दिसते ते त्यांनी खचितच इमॅजिन केले असणार. यालाच लौकिक अर्थाने विजनरी असं म्हणू. त्यांची विजनरी इन्व्हेस्टमेंट ही तरुण साधकांमध्ये होते. ज्ञानोबा म्हणतात की सद्गुरू ते मोक्षाचे अधिकारी आहेत. जणू मोक्ष ते आपल्या बरोबर घेऊन असतात. कोणी अर्थ दिसला की मोक्षाचे जाथडे सोडून त्याला देतात ते पुन्हा जाथडे बांधून घेतात. असा देवगिरीचा प्रकार मोक्षाबद्दल केवळ सद्गुरूच करू शकतात. मी जेव्हा नमस्कार करून त्यांच्यासमोर उभा राहतो त्यावेळी त्यांची ती करुणाने बसलेली दृष्टी माझ्या दृष्टीत नसवते. तेव्हा देह मन बुद्धी यांचे काही काळ विस्मरण होते. त्यानंतर हृदय शांती व प्रेमाने भरून जाते आणि कित्येक काळ ती शांती समाधान टिकून राहते. हाच मोक्ष आहे आणि हेच प्राप्तव्य आहे असे मला आपण जाणवते. माझ्या पक्षी जीवनभर जीवनानंतर आणि जन्मजन्मी त्यांची प्रेमळ कृपादृष्टी माझ्यावर होवो आणि निरंतर त्यांच्या चरणी माझा निवास असो हीच त्यांच्या कमलचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
खरंच विनेश दादा म्हणले तसे स्वामीजी देखील आर्किटेक्टच आहेत. विशेषतः तरुण साधकांची जीवने ते घडवतात. तरुण साधकांची ते खूप काळजी घेतात याचा प्रत्यय मला मी बाहेर शिकायला होतो तेव्हाच आला. एकदा स्वामीजींना फोन केलेला असताना मला स्वामीजींनी यांच्या अभ्यासाबद्दल विचारले. मी त्यांना म्हटले की रूममेट्सच्या वागण्याने म्हणा किंवा परीक्षेच्या टेन्शनमुळे माझा अभ्यास म्हणावा तितका होत नाहीये. यावर स्वामीजींनी समजावले की तू मैत्रिणींमध्ये जास्त रमून बसू नको. आपण बरे व आपला अभ्यास बरा. स्वामीजींनी एवढंच सांगितले नाही तर तसे आचरण्याचे बळ देखील दिले. त्यानंतर माझ्या अभ्यासाच्या वर कधीच कोणतीच गोष्ट आली नाही. मला नेहमी या गोष्टीचे आश्चर्य वाटते व आता मागे वळून पाहताना असे जाणवते की तेव्हा स्वामीजी क्षणक्षण माझ्या बरोबर होते. त्यांनी बाकी सर्व गोष्टींची काळजी घेऊन माझ्यावर कधीच कसलीही आस येऊ दिली नाही. यावरून असे दिसते की स्वामीजी किती कष्ट घेत असतात आपल्यासाठी. याबद्दलची कृतज्ञता दर गुरुपौर्णिमेला गुरुपूजनातून करायचा मी प्रयत्न करतेच. पण त्याही पुढे जाऊन मला असे वाटते की स्वामीजी सांगतात ती साधना त्यांना अपेक्षित असलेल्या जोमाने करत आत्मप्राप्तीच्या ध्येयापर्यंतची वाटचाल जर करता आली तर त्यांचे असे केलेले गुरुस्तवन स्वामीजींना नक्कीच आवडेल व असे गुरुस्तवन करण्याची संधी मला मिळो हीच प्रार्थना मी स्वामीजी व मधुरामावजी यांच्या चरणांशी करते. हरिओम तत्सत. कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या आरतीने होईल. सद्भक्त विलासदादा हे आरती म्हणतील. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर आरती म्हणू.
आपल्या सर्वांतर्फे आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले बेडेकर काका व सौ बेडेकर काकू हे आरती करतील.
Thank you.